दैत्य झाला मदोन्मत्त भारी, छळाने प्रजा जाहली त्रस्त भारी। तदा प्रगटला देवस्तंभातुनिहा, नमस्कार माझा त्या नृसिंहाला। नराचा असे देह शिरकेसरीचे, असे रूप त्याचे दिसे दिव्य साचे। प्रत्यक्ष विष्णू कमलापतिहा, नमस्कार माझा त्या नृसिंहाला। नखांनी विदारी सुरांच्या रिपुला, परिभक्त प्रल्हाद तो रक्षियेला। अवतार लीला तुझी ही अहाहा, नमस्कार माझा लक्ष्मी नृसिंहाला। तुझ्या दर्शनाची मनी आस मोठी, तुझे नाव खेळे अखंडित ओठी। पापे सहस्त्रावधी सान मोठी, अपराध तेही तू घाल पोटी। संसार कांता बहु थोर वाटे, अनंत दुखे किती क्लेश काटे। दया ये उदेरे किती कष्ट साहू, किती हाक मारू किती वाट पाहू। लक्ष्मीपति हे नरहरी स्वरूपा, कृपा नित्य ठेवी प्रभो माय बापा। तुझा वाचुनी अन्य कोणी न त्राता, झणी या क्षणी धाव रे धाव आता।